chinimandi.com podcast. विजी डेली शुगर मार्केट अपडेट. आज शुक्रवार 5 फेब्रुवारी 2021. डोमेस्टिक मार्केट. महाराष्ट्रामध्ये असतील साखरेचा व्यापार 3,100 रुपये ते 3,130 रुपये होता, तर एमटी साखरेचा व्यापार 3,210 रुपये ते 3,250 रुपये होता. रिसेल मार्केटमध्ये असतील साखरेचा व्यापार 2,970 रुपये ते 3,040 रुपये राहिला, तर एमटी साखरेचा व्यापार 3,020 रुपये ते 3,170 रुपये राहिला. दक्षिण कर्नाटकामध्ये असतील साखरेचा व्यापार 3,100 रुपये ते 3,150 रुपये होता, तर एमटी साखरेचा व्यापार 3,150 रुपये ते 3,200 रुपये राहिला. उत्तर प्रदेशामध्ये एमटी साखरेचा व्यापार 3,140 रुपये ते 3,200 रुपये होता. गुजरातमध्ये असतील साखरेचा व्यापार 3,101 रुपये, तर एमटी साखरेचा व्यापार 3,121 रुपये ते 3,131 रुपये राहिला. तमिळनाडूमध्ये असतील साखरेचा व्यापार 3,200 रुपये ते 3,250 रुपये होता, तर एमटी साखरेचा व्यापार 3,250 रुपये ते 3,300 रुपये होता. हे सर्व दर जीएसटी सोडून आहेत. इंटरनॅशनल मार्केट. लंडन वर्ल्ड शुगर फ्रेंड मंथ कॉन्ट्रॅक्ट $470.10 प्रतिटन राहिला आणि न्यूयॉर्क शुगर फ्रेंड मंथ कॉन्ट्रॅक्ट $16.37 होते. करन्सी आणि कमोडिटी. अमेरिकन डॉलरच्या तुलनेमध्ये रुपयाचा व्यापार 72.97 मध्ये झाला, तर ब्राझिलियन रियलचा व्यापार 56.80 मध्ये झाला. क्रूड फ्युचर 4,147 रुपये. क्रूड WTI $56.80 होते. इक्विटी. सेन्सेक्स 117.34 अंकांनी वाढून 50,731.63 वर बंद झाला, तर निफ्टी 28.60 अंकांनी वाढून 14,924.25 अंकावर बंद झाला.